नमस्कार. जसे की आपणास माहितच आहे की एनआयसीने म्हणजेच राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने विकसित केलेल्या ईएचआरएमएस प्रणालीला महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे एकूण 36 विभागांमध्ये राबवायचे आहे. सुरुवातीस पायलट रन म्हणून ही प्रणाली एनआयसीने पीडब्ल्यूडी आणि जीएसटी या विभागात यशस्वीरित्या राबवली. या प्रणालीमध्ये विविध प्रकारचे मॉड्यूल्स असणार आहेत, जसे की भरती, सेवा पुस्तिका, प्रशिक्षण, रजा, LTC, विविध प्रकारचे ॲडव्हान्सेस, बदल्या आणि पोस्टिंग, वार्षिक गोपनीय अहवाल, वैधानिक पालन, विभागीय चौकशी इत्यादी. आज आपण सर्व्हिस बुक मॉडेलबद्दल माहिती घेणार आहोत. या सर्व्हिस बुक मॉडेलमध्ये विविध फॉर्म असणार आहे, त्यात माहिती किंवा डेटा संकलन कशी करायची, त्याचा फ्लो कसा असणार आहे याबद्दल प्रशिक्षण घेणार आहोत. ईएचआरएमएस प्रणाली ही महाराष्ट्र शासनाच्या GCC क्लाउडवर उपलब्ध असणार आहे. तर चला तर बघूया सर्व्हिस बुक मॉडेल.
नमस्कार. ईएचआरएमएस प्रणालीमध्ये आपले स्वागत आहे. इंटरनेट ब्राउझरवर ईएचआरएमएसचं URL दिल्यावर आपणास ही स्क्रीन दिसेल. स्क्रीनच्या उजव्या बाजूला भाषा निवडण्याचा पर्याय आहे, त्यात मराठी भाषा निवडा. त्यामुळे आपणास प्रत्येक स्क्रीनवरील शीर्षके मराठीत दिसतील, तसेच आपण सर्व माहिती मराठीत भरू शकाल. या स्क्रीनवर आपणास कर्मचारी लॉग इन, प्रशासन लॉग इन, एजन्सी लॉग इन असे विविध पर्याय दिसत आहे. आपण सर्वप्रथम एजन्सी लॉग इनची माहिती घेऊ. एजन्सी लॉग इन हे लॉग इन एखादी जर डेटा एंट्री एजन्सी नेमली असेल किंवा काही कर्मचाऱ्यांचा गट जर डेटा एंट्री कामासाठी नेमला असेल तर त्यांच्यासाठी बनवण्यात येईल. एजन्सी लॉग इन क्लिक केल्यावर आपणास ही स्क्रीन दिसेल. यात डिपार्टमेंटच्या नोडल ऑफिसर कडून मिळालेलं युजर ID आणि पासवर्ड द्यावे. तसेच स्क्रीनवर डिस्प्ले झालेला कॅप्चा एंटर करून पुढे जा बटन दाबावे. सेवा पुस्तक व्यवस्थापन अशी स्क्रीन आपणास दिसेल. यात सेवा पुस्तक नोंदणी, अहवाल बघणे, सेवा पुस्तक मंजूर करणे आणि विश्लेषण असे विविध पर्याय दिसतील. सेवा पुस्तक नोंदणीमधून आपण सेवा पुस्तकाच्या नोंद करू शकता. अहवाल पहामध्ये आपण वेगवेगळे रिपोर्ट्स बघू शकता. सेवा पुस्तक तुम्ही मंजूर करू शकता आणि विश्लेषणामध्ये झालेल्या डेटा एंट्रीचे विश्लेषण बघू शकता. सेवा पुस्तक नोंदणी हा पर्याय निवडल्यावर आपणास 3 पर्याय दिसतील. नवीन सेवा पुस्तक प्रविष्ट करा. या अंतर्गत आपण नवीन सेवा पुस्तकाच्या नोंदी करू शकता. सेवा पुस्तकाचे साधारणपणे 15-20 स्क्रीन मध्ये विभागणी केलेली आहे. प्रत्येक स्क्रीनवर स्टार मार्क केलेले काही रकाने आहेत, ते भरणं अनिवार्य आहे. जिथे फाईल अपलोड असं दिलेलं असेल तिथे PDF फाईल अपलोड करायची आहे. फोटो किंवा स्वाक्षरी फक्त इमेज फाईल म्हणून अपलोड करायची आहे. प्रत्येक स्क्रीनच्या तळाशी जतन करा आणि पुढे जा असं बटन असेल, ते क्लिक केल्यानंतरच आपण एंट्री केलेल्या नोंदी कॉम्प्युटरमध्ये सेव्ह होतील. अंशतः प्रविष्ट केलेले सर्व्हिस बुक अपडेट करा. या पर्यायामध्ये आपण एखाद्या जर सव्या पुस्तकाच्या नोंदी अर्धवट झाल्या असतील तर त्या पूर्ण करू शकता, किंवा केलेल्या नोंदीमध्ये काही बदल करायचे असतील तर ते करू शकता. स्कॅन केलेले सेवा पुस्तक अपलोड करा. या ऑप्शनमध्ये प्रत्येक सेवा पुस्तकची स्कॅन केलेली PDF उपलब्ध असेल, ती PDF फाईल आपण कॉम्प्युटरवर अपलोड करू शकाल. नवीन सेवा पुस्तकाची नोंद करणे हा पर्याय निवडल्यावर ही पहिली स्क्रीन आपणास दिसेल. यामध्ये कर्मचाऱ्याची वैयक्तिक माहिती जसे त्याचं नाव, लिंग, जन्मतारीख, आधार क्रमांक, पॅन क्रमांक, मोबाईल नंबर, गव्हर्नमेंट ईमेल ID, त्याच्या आईवडिलांचे नाव इत्यादी माहिती भरणे आहे. मातृभाषा, निवृत्ती वेतन योजना आणि सेवा प्रकार शासकीय सेवेत रुजू होण्याचे वर्ष हे वैयक्तिक तपशील 2 मध्ये भरायचे आहे. कर्मचारी कोड या रकान्याखाली तुम्ही कर्मचाऱ्याची सेवार्थ आय डी टाकायची आहे. ह्या स्क्रीनवरील सर्व माहिती भरून झाल्यावर जतन करा आणि पुढे जा बटन दाबायचे आहे. ते दाबल्यानंतर संगणक 1-6 अंकडी कोड जनरेट करून स्क्रीनवर दाखवेल. या कोडची तुम्ही नोंद करून ठेवा. पुढे कुठल्याही HRMS च्या अंतर्गत सेवा मध्ये एंट्री करताना हा कर्मचारी कोड तुम्हाला कर्मचाऱ्याच्या नोंदी शोधण्यासाठी उपयोगी पडेल. त्यामुळे प्रत्येक सेवा पुस्तकाची नोंद झाल्यानंतर जनरेटेड कोड जो आहे त्याची नोंद करणे अतिशय आवश्यक आहे. प्रत्येक स्क्रीनच्या तळाशी जतन करा आणि पुढे जा बटन असते. ते केल्याने त्या स्क्रीनवर तुम्ही भरलेले तपशील नोंदले संगणकात नोंदले जातील. या स्क्रीनमध्ये कर्मचाऱ्याचे इतर तपशील जसे त्याचा शासकीय सेवेत रुजू होण्याचा दिनांक, त्याचे ओळख चिन्हे, त्याच्या वैद्यकीय दृष्ट्या तंदुरुस्तीचे डिटेल्स, जर कर्मचारी माजी सैनिक असेल तर त्याचा तपशील, रुजू होताना झालेल्या त्याच्या पोलीस पडताळणीचा तपशील, एखादा कर्मचारी अपंग असेल तर त्याची अपंगत्वाची टक्केवारी, अपंगत्व सर्टिफिकेट अपलोड करणे, अशी विविध माहिती यात भरावायची आहे. एक कर्मचाऱ्याच्या वैवाहिक स्थितीबद्दल त्याने नोंद केलेल्या स्वग्रामाची नोंद या स्क्रीनमध्ये आपण करू शकता. कर्मचाऱ्याची शासकीय सेवेत प्रथम नियुक्ती होतानाचा तपशील या स्क्रीनवर आपण भरू शकता. यात सरळ सेवा नियुक्तीचा मार्ग, कर्मचारी ज्या वेळेला रुजू झाला तेव्हा त्याचे असलेले सामाजिक आरक्षण, त्याचे समांतर आरक्षण, तसेच त्याचा नियुक्तीचा आदेश क्रमांक, आदेशाचा अपलोड करणे, कर्मचारी रुजू होतानाचं त्याचे कार्यालय, त्याचे नाव, तो कुठल्या पदावर रुजू झाला, त्यावेळेस त्याला कुठला वेतन आयोग लागू होता, हे आपण भरू शकता. एखाद्या कर्मचारी जर सामाजिक आरक्षणास पात्र असेल तर त्याचे जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र पण आपण अपलोड करू शकता. कर्मचाऱ्याकडे असलेले अधिवास प्रमाणपत्र पण आपण अपलोड करू शकता. कर्मचाऱ्याने जर काही विभागीय परीक्षा दिल्या असतील तर त्या परीक्षांच्या नोंद आपण इथे करू शकता. कर्मचाऱ्याचं परिचय चित्र तुम्ही इथे अपलोड करू शकता. या प्रतिमेचं जी इमेज फाईल कराल त्याचं साईज 2 MB पेक्षा कमी असावं. कर्मचाऱ्याच्या स्वाक्षरीचं इमेज तुम्ही इथे अपलोड करू शकता. कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या शैक्षणिक अर्हतेची नोंद आपण या स्क्रीनद्वारे करू शकता. यामध्ये कर्मचाऱ्यांना मिळालेली पदवी, ज्या विद्यापीठातून ती मिळाली तर त्याचे नाव, पदवीची शाखा, पदवीचं प्रमाणपत्र अपलोड करणे, हे आपण करू शकता. कर्मचाऱ्यास असलेले हिंदी मराठी ज्ञान, तसेच कर्मचाऱ्याचे संगणकाचे ज्ञान म्हणजेच MSCIT परीक्षेचा तपशील, कर्मचाऱ्याला जर टंकलेखन किंवा लघुलेखन येत असेल तर त्या परीक्षांचा तपशील आपण इथे भरू शकता. कर्मचाऱ्याने आपल्या सेवेकाळात काही जर प्रशिक्षण घेतली असतील तर त्याची नोंद इथे आपण करू शकता. कर्मचाऱ्याचा स्वग्राम पत्ता तुम्ही इथे नोंदवू शकता. कर्मचाऱ्याचा सध्याचा पत्ता आणि स्वग्राम पत्ता जर समान असेल तर हा कम्युनिकेशन ऍड्रेस सेम एज परमनंट ऍड्रेस हा चेकबॉक्स तुम्ही क्लिक करू शकता. कर्मचाऱ्याचे सध्या जिथे वास्तव आहे तो पत्ता तुम्ही इथे देऊ शकता. कर्मचारी ज्या कार्यालयात सध्या काम करत असेल त्या कार्यालयाचा पत्ता इथे तुम्ही देऊ शकता. कर्मचाऱ्याने नोंद केलेला आपत्कालीन काळात संपर्क साधण्याचा जो पत्ता असेल तो तुम्ही इथे देऊ शकता. कर्मचाऱ्याने नोंद केलेल्या त्याच्या कुटुंबाचा तपशील इथे नोंदवू शकता. यात सदस्याचे नाव, त्याचा जन्मदिनांक, नाते, त्याची असलेली वैवाहिक स्थिती, जर तो व्यवसाय करत असेल तर मासिक उत्पन्न इत्यादी माहिती करू शकता. नवीन कुटुंबाचं सदस्याची नोंद करण्यासाठी आणखी एक सदस्य जोडा हे बटन तुम्ही क्लिक करू शकता. कर्मचाऱ्यांनी भविष्य निर्वाह निधी, गट विमा योजना, सेवानिवृत्ती उपदान अशा विविध योजनांसाठी जाहीर केलेल्या नामांकनाची एंट्री तुम्ही इथे करू शकता. मूळ ज्याच्या नावे नामनिर्देशन आहे त्याचे नाव, त्याला दिलेला हिस्सा, जर पर्यायी नामनिर्देशन दिलं असेल तर त्याचे नाव तुम्ही इथे नोंदवू शकता. एकापेक्षा जास्त जर नामनिर्देशन केलं असेल तर अजून नोंद करा हे बटन क्लिक करून तुम्ही दुसऱ्या नामांकनाची नोंद करू शकता. ज्या योजनेची नामांकनाची एंट्री करायची आहे त्या योजनेचे रेडिओ बटन क्लिक करून पुढे एंट्री करावी. कर्मचाऱ्याने आपल्या सेवा काळात गोपनीयतेची शपथ, साक्षांक नमुना, छोटे कुटुंब प्रतिज्ञापत्र अशी जर काही प्रमाणपत्र दिली असतील तर त्यांचे अपलोड तुम्ही इथे करू शकता. कर्मचाऱ्याच्या सेवा काळात त्याच्या होणाऱ्या बदल्या, त्याच्या होणाऱ्या पदोन्नती या दोन्हीची नोंद इथे तुम्ही करू शकता. बदली किंवा पदोन्नतीचा प्रकार निवडून त्याप्रमाणे जी माहिती असेल ती भरायची आहे. कर्मचाऱ्याच्या बदलीच्या किंवा पदोन्नतीच्या आदेशाचा दिनांक, ज्या पदावर तो काम करत असेल ते पद द्यायचे, ज्या विभागात काम करणार असेल ते विभाग द्यायचा आहे, तो ज्या दिवशी रुजू झाला तो दिनांक तुम्ही देऊ शकता. जे या पदावर त्याची नेमणूक आहे ते पद जर राजपत्रित असेल तर त्याचा राजपत्रित आहे होय हे बटन तुम्ही क्लिक करायचं. सध्याचे पदनाम कार्यालय आहे का, म्हणजे सध्या ज्या पदावर कर्मचारी असेल किंवा सध्या ज्या कार्यालयात तो काम करत असेल त्याची एंट्री असेल तिथे हे रेडिओ बटन होय करावे. म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याच्या समजा 2-3 बदल्या आणि 2-3 प्रमोशन्सची तुम्ही एंट्री करत असेल तर फक्त त्याचे जे सध्याचे पद आहे त्या प्रमोशनची ऑर्डरची एंट्री आणि सध्याच्या बदलीच्या आदेशाची एंट्री अशा दोन रेकॉर्डना सध्याचे पदनाम कार्यालय आहे का हे येथे होय बटन क्लिक असेल, बाकी सर्व ठिकाणी नाही बटन क्लिक असेल. कर्मचाऱ्याच्या विविध वेळेच्या वेतनांची नोंद या स्क्रीनद्वारे तुम्ही करू शकता. कालबद्ध पदोन्नती, त्याला मिळणारे विविध वेतन भत्ते याची पण नोंद इथे करू शकता. कर्मचाऱ्याची सद्यस्थिती, त्याची परिवीक्षा म्हणजेच प्रोबेशनचे डिटेल्स, कर्मचाऱ्याला मिळालेल्या स्थायित्व लाभाचे तपशील हे तुम्ही या इथे नोंदवू शकता. साधारणपणे 50 ते 55 या वयाच्या कर्मचाऱ्याच्या क्षमतेचा आढावा घेतला जातो, त्याबद्दलचं जे प्रमाणपत्र असेल ते तुम्ही इथे अपलोड करू शकता. कर्मचारी कट विमा योजनेचे तपशील आपण इथे भरू शकता. कर्मचारी जर शासकीय निवासस्थान म्हणजेच क्वार्टरमध्ये राहत असेल तर त्याच्या क्वार्टरचा तपशील, त्याला क्वार्टर कधीपासून मिळाली त्याचा तपशील, क्वार्टरमध्ये राहत असण्याबद्दल त्याच्या वेतनातून जर काही शुल्क कापले जात असतील तर त्याचा तपशील इथे तुम्ही देऊ शकता. कर्मचाऱ्याने या शासकीय सेवेत येण्याआधी कुठली सरकारी सेवा केली असेल तर त्या मागील सेवेचा तपशील तुम्ही भरू शकता. स्क्रीनवर विदेशात जर कर्मचाऱ्यांनी सेवा केली असेल तर तो कालावधी आणि त्याचे तपशील तुम्ही भरू शकता. एखादा कर्मचाऱ्याचे आपल्या सेवेत असताना काही जर त्याची सेवा खंडित झाली असेल तर त्या खंडित सेवेचा कालावधी व त्याची कारणे ची नोंद इथे करू शकता. प्रत्येक वर्षाच्या 1 जानेवारी आणि 1 जुलैला अर्धपगारी रजा कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा होतात, त्याची नोंद तुम्ही इथे करू शकता. एखाद्या कर्मचाऱ्यास जर 10 पेक्षा कमी जर रजा जमा झाल्या असतील तर त्याचे कारण पण इथे तुम्ही नोंदवू शकता. दर वर्षाच्या 1 जानेवारी आणि 1 जुलैला अर्जित रजा कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा केल्या जातात. जर त्याची नोंद इथे तुम्ही करू शकता. जर एखाद्या कर्मचाऱ्याला 15 पेक्षा कमी रजा देण्यात येत असतील तर त्याचे कारण पण तुम्ही नोंदवू शकता. कर्मचाऱ्याने आपल्या सेवा काळात घेतलेल्या रजेच्या नोंदी तुम्ही या स्क्रीनद्वारे करू शकता. कर्मचाऱ्याने घेतलेल्या रजा प्रवास सवलतीचा तपशील इथे तुम्ही टाकू शकता. ज्या सदस्यांसाठी त्याने रजा प्रवास सवलत घेतली असेल ते सदस्य पण तुम्ही इथे देऊ शकता. कर्मचाऱ्याला मंजूर झालेल्या घर बांधणी अग्रिम चे तपशील इथे देऊ शकता. यामध्ये मंजूर झालेली रक्कम, दिलेल्या निधीचा तपशील, नंतर मासिक हप्ता किती, त्याच्या हप्त्याची संख्या इत्यादी तुम्ही देऊ शकता. कर्मचाऱ्याने जर घेतलेल्या घर बांधणी अग्रिमची परतफेड केलेली असेल तर त्याच्या परतफेडीचे तपशील तुम्ही इथे भरू शकता. घर बांधणी अग्रिम सोडून व्याज आकारणी असलेले विविध अग्रिम कर्मचाऱ्यास प्रदान केले जातात. जर असे कोणाला अग्रिम जर दिले असतील तर त्याचे तुम्ही नोंद इथे करू शकता. यात मंजूर झालेली रक्कम, कुठल्या कारणासाठी अग्रिम मंजूर झाला, ते किती हप्त्यात त्याची रिकव्हरी होणार, काय व्याजदर होता इत्यादी तुम्ही देऊ शकता. एखाद्या कर्मचाऱ्याच्या विरोधात जर विभागीय चौकशी चालू असेल, त्याचं निलंबन झालं असेल, तर त्याचा तपशील, जसे निलंबनाची तारीख, निलंबनाचा भत्ता पुनर्स्थापित केलं असेल तर ते, विभागीय चौकशी पूर्ण झाली त्याच्याबद्दल जी शिस्तभंगाची कारवाई घेतली असेल त्याचा तपशील या स्क्रीनद्वारे तुम्ही भरू शकता. अंशतः प्रविष्ट केलेले सर्व्हिस बुक अपडेट करा असा पर्याय निवडल्यावर तुम्हाला कर्मचारी निवडा असा स्क्रीन दिसेल. यामध्ये तुम्ही आधी सांगितल्याप्रमाणे जो 6 अंकी एम्प्लॉई कोड जनरेट झाला असेल तो देऊन एखादा एम्प्लॉई शोधू शकता, किंवा ड्रॉपडाऊनमध्ये कर्सरच्या सहाय्याने तुम्ही तो कर्मचारी शोधू शकता. ज्या कर्मचाऱ्याचे सर्व्हिस बुक म्हणजे सेवा पुस्तकाच्या नोंदी तुम्हाला बदलायच्या असतील, पूर्ण करायच्या असतील, तो कर्मचारी प्रथम निवडायचा. तो निवडल्यानंतर तुम्हाला भरलेल्या एंट्री दिसतील आणि मग त्या तुम्ही अपडेट करू शकता. स्कॅन केलेले सेवा पुस्तक अपलोड करा हा ऑप्शन निवडल्यावर अशी स्क्रीन येते. यामध्ये पण तुम्ही ज्या कर्मचाऱ्याचे सेवा पुस्तक अपलोड करायचे आहे तो कर्मचारी नावावरून शोध घेऊन किंवा त्याचा जनरेटेड 6 अंकी कोड टाकून शोधू शकता आणि मग त्याचे सेवा पुस्तक अपलोड करू शकता. सेवा पुस्तक अपलोड करण्यासाठी कर्मचारी निवडल्यानंतर ही स्क्रीन दिसेल. यामध्ये तुम्ही ज्या फाईल मध्ये सेवा पुस्तक स्कॅन केलेलं असेल त्या PDF फाईल इथे चूज फाईल मध्ये सिलेक्ट करायचं आणि ज्या दिवशी सर्व्हिस बुक स्कॅन केलं ती डेट टाकून अपलोड बटन दाबावे, म्हणजे ती PDF फाईल कॉम्प्युटरवर अपलोड होईल. अहवाल पहा हा जर पर्याय निवडला तर याच्यामध्ये तुम्हाला सेवा पुस्तक पहा, PDF सेवा पुस्तक, फ्लिप बुक, कर्मचारी संपूर्ण डेटा आणि स्कॅन केलेले सेवा पुस्तक पहा असे विविध पर्याय दिसतील. ज्या कर्मचाऱ्याचे सेवा पुस्तकाची PDF फाईल बघायची आहे तो कर्मचारी इथे निवडायचा, म्हणजेच त्याचा 6 अंकी एम्प्लॉई कोड दिल्यानंतर तो कर्मचारी दिसेल, कर्मचाऱ्याचे नाव दिसेल, ते सिलेक्ट करायचे आणि मग ती PDF तुम्हाला दिसेल. कर्मचाऱ्याचे नाव तुम्ही निवडल्यानंतर त्या कर्मचाऱ्याचे सेवा पुस्तक अशा प्रकारे PDF स्वरूपात तुम्हाला दिसेल. कर्मचाऱ्याचे सेवा पुस्तक फ्लिप बुक स्वरूपात बघायचं असेल तर इथे पण आधीच्या स्क्रीन प्रमाणे कर्मचारी नावावर सर्च करून किंवा त्याच्या 6 अंकी एम्प्लॉई कोडवरून सर्व शोध घेऊन कर्मचारी तुम्ही निवडायचा आहे तो निवडल्यावर पुढील स्क्रीन प्रमाणे फ्लिपबुक दिसेल. फ्लिपबुक स्वरूपातले सेवा पुस्तक असे दिसेल. इथे एखाद्या पुस्तकाचे पान उलटावी तसं ते पान क्लिक बटणाने पुढचं पुढचं पान डिस्प्ले होईल. सेवा पुस्तकाच्या नोंदी झाल्यानंतर डेटा एंट्री एजन्सीने किंवा ज्या व्यक्तीने त्या सर्व्हिस बुकची नोंदी घेतला त्याने आपल्या केलेल्या एंट्री बरोबर आहे याची मंजुरी द्यायची असते. मंजुरी देण्यापूर्वी सर्व्हिस बुक बघण्यासाठी हा पर्याय आहे. इथे ज्याचं सर्व्हिस बुक मंजूर करायचं आहे त्या कर्मचाऱ्याचं नाव किंवा कोड देऊन तुम्ही तो कर्मचारी निवडायचा आहे. सर्व्हिस बुक मंजूर करण्यासाठी जो एम्प्लॉय निवडला असेल त्याच्या झालेल्या सर्व्हिस बुकच्या नोंदी या प्रकारे तुम्हाला दिसतील. त्या प्रत्येक वैयक्तिक माहिती फोटो टॅब तिथे जर क्लिक केलं की त्या त्यात शीर्षकांतर्गत जी माहिती भरली आहे ती दिसेल. जेणेकरून आपण केलेल्या एंट्री व्यवस्थित आहेत का याची नोंद तुम्ही घेऊ शकाल आणि मग ते सेवा पुस्तक मंजूर करू शकाल. स्कॅन केलेले सेवा पुस्तक अपलोड करून झाल्यानंतर ते बघण्यासाठी हा पर्याय आहे. ज्या कर्मचाऱ्याचे स्कॅन केलेले सर्व्हिस बुक बघायचं आहे त्या कर्मचारी इथे तुम्ही निवडू शकता. ज्या कर्मचाऱ्याचे सेवा पुस्तक स्कॅन केलेलं बघायचं आहे तो कर्मचारी निवडल्यानंतर त्याचे सेवा पुस्तक या स्वरूपात तुम्हास बघण्यास मिळेल. ज्या कर्मचाऱ्याचे सेवा पुस्तक तुम्हाला मंजूर करायचं असेल तो कर्मचारी आधी सांगितल्याप्रमाणे 6 अंकी एम्प्लॉई कोड देऊन तुम्ही शोधू शकता आणि निवडू किंवा त्याच्या नावाप्रमाणे पण निवडू शकता. भरलेला तपशील आपण असा स्क्रीन वाईज दिसू शकतो. सेवा पुस्तक व्यवस्थापनातील विश्लेषण हा पर्याय निवडल्यानंतर त्याच्या खाली सर्व्हिस बुक गॅप विश्लेषण आणि सेवा पुस्तक तपशील पहा असे दोन पर्याय दिसतील. सेवा पुस्तकाचे विश्लेषण हा पर्याय निवडल्यावर तुम्हाला सेवा पुस्तकाच्या ज्या राहिलेल्या नोंदी आहेत त्याचं विश्लेषण असं दिसेल. जसं इथे की करंट डेसिग्नेशन 322 रेकॉर्डना भरलेलं नाहीये, एक करंट सॅलरी 294 रेकॉर्डशी भरलेली आहे नाही आहे असं विश्लेषण म्हणजे केलेल्या सर्व्हिस बुकच्या नोंदीचं विश्लेषण तुम्हाला बघायला मिळेल. सेवा पुस्तक तपशील बघणे पर्याय निवडल्यावर तुम्हाला असा रिपोर्ट दिसेल ज्यात एम्प्लॉईचं नाव कोड त्याचं डेसिग्नेशन त्याचं कुठलं कॅडर आहे कुठल्या ठिकाणी तो पोस्टेड आहे त्याचं सेक्शन काय कधीपासून त्या सेक्शनमध्ये आहे त्याचा रिपोर्टिंग ऑफिसर कोण असा सगळा तपशील तुम्हाला दिसेल. सेवा पुस्तकाचं आपण काम करत आहात ते संपल्यानंतर या प्रणालीतून बाहेर पडण्यासाठी आपण इथे एक चेहऱ्याचं चिन्ह दिसतंय तिथे क्लिक केल्यावर प्रोफाईल पहा आणि बाहेर पडणे असा ऑप्शन दिसेल. ते बाहेर पडणे ऑप्शन क्लिक करायचं आहे म्हणजे या प्रणालीतून तुम्ही बाहेर पडाल.
ई HRMS प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी NIC चा मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. वेबसाईट बद्दल काही अडचणी असल्यास किंवा UAT संदर्भात क्लाउड संदर्भात तसेच सेवा पुस्तिका भरत असताना विविध फॉर्म मध्ये काही अडचणी असल्यास आपण वरील अधिकाऱ्यांना संपर्क करू शकता.
सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.